आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महालक्ष्मी सरस प्रदर्शन महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रदर्शनात सुमारे 10 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री. नागपुरातील भांडेवाडी पोलीस ठाण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा उद्या आरएसएस मुख्यालयावर मोर्चा. आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय घट. आता सविस्तर बातम्या. नागपुरात सुरू असलेल्या बचत गटांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सुमारे 404 स्टॉल्स उभारण्यात आले असून आतापर्यंत 10 कोटी रुपयांची विक्री झाली आहे. ही विक्री पुढील काळात आणखी वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचं ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद वाढत असून महालक्ष्मी सरस हा प्रदर्शनाचा ब्रँड अधिक मजबूत होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात 100 कोटी रुपयांचा व्यवहार बचत गटाच्या माध्यमातून होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दीदी की रसोई उपहारगृह प्रोजेक्ट ड्रीम 100 व्हिलेज लायब्ररी 14 आयसीटी लॅब झेडपी स्कूल एआय लॅब ऑन व्हील ज्ञानरथ सुपर 40 अंगणवाडी गुरुकुल एआय लॅब 48 अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचं लोकार्पण केलं. जागतिक जल दिन आज साजरा करण्यात येत आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबांचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पाणी जीवनाचा आधार असून पृथ्वीच्या भविष्याचा आकार असल्याचं त्यांनी आंतरराष्ट्रीय जल दिनाच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं देखील या निमित्तानं पाणी आणि लिंगभाव समानता या अनुषंगानं जिथे पाणी वाहतं तिथं समानता वाढते ही संकल्पना मांडली असून जल व्यवस्थापनातली महिलांची महत्वपूर्ण भूमिका आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम तसंच त्याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधोरेखित केला आहे. नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या शहराच्या बाहेरील भागांमध्ये होणारे शहरीकरण तसंच कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या नागपुरातील भांडेवाडी पोलीस ठाण्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार कृष्णा खोपडे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंघल पोलीस उपायुक्त निकेतन कदम तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या स्थापनेमुळे परिसरातील नागरिकांना जलद आणि प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध होणार असून गुन्हे प्रतिबंध कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसंच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मदत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी उद्या मोर्चा काढणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. एपस्टेन फाईलमध्ये कथितरित्या भाजप नेत्यांची नावं आली असून केंद्र सरकार अमेरिका धारजणी धोरणं राबवत असल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी केला. याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे असं काँग्रेसनं पत्रकात म्हटलं आहे. तसंच परराष्ट्र धोरणात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्यातील हॉटेल उपहारगृहांसाठी आता 20% अतिरिक्त गॅस पुरवठा होणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यातील हॉटेल ढाबे उपहारगृहे तसंच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 20% अतिरिक्त व्यापारी एलपीजी पुरवठा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिनांक 21 मार्च रोजी दिलेल्या सूचनांनुसार यापूर्वी राज्याला 30% वाटप मंजूर होते. आता 23 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत आणखी 20% वाटप वाढविण्यात आले असून एकूण गॅस पुरवठा पूर्व संकट पातळीच्या 50% पोहोचणार आहे. याशिवाय 20% वाटपात हॉटेल ढाबे उपहारगृहे औद्योगिक कॅन्टीन अन्न प्रक्रिया आणि दुग्ध व्यवसाय यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसंच राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन कम्युनिटी किचन्स आणि स्थलांतरित मजुरांसाठीच्या योजनांनाही लाभ मिळणार आहे. निसर्गोपचार ही शाखा निसर्गाशी सुसंवाद राखायला प्रोत्साहन देते असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. पुण्यात उरळी कांचन इथल्या निसर्गोपचार केंद्राच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पारंपरिक भारतीय उपचार पद्धती सध्याच्या काळाशी अधिक समर्पक असल्याचं ते म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणात अटकेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आपण गर्भवती असताना त्याच्या कार्यालयात अत्याचार केला तसंच अघोरी कृत्य करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या नावानं आपल्याकडून पैसे घेतले अशी तक्रार एका पीडित महिलेनं नोंदवली आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात याच्यावर गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरू आहे. बालकांचं मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12(1)(c) नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी खासगी विना अनुदानित शाळांमध्ये 25% मोफत शिक्षणाची तरतूद आहे. आरटीए अंतर्गत 25% प्रवेशासाठी 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचं स्वातंत्र्य पालकांना देण्यात आलेलं होतं. तथापि उच्च न्यायालयानं नोंदविलेल्या निरीक्षणानुसार जर 1 किलोमीटर अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही. त्यानुसार 25% प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 किलोमीटर अट रद्द करण्यात आली आहे. तसंच प्रवेश अर्जासाठी 25 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इराणनं होर्मुझची समुद्रधुनी येत्या 48 तासांमध्ये खुली केली नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर विध्वंसक हल्ले केले जातील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे हल्ले इराणच्या सर्वात मोठ्या ऊर्जा प्रकल्पापासून सुरू होते आणि त्यानंतर इतर प्रकल्पांचं लक्ष साधलं जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान इराणनं इस्रायलच्या दिमोना आणि अराद या शहरांवर काल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. इराणमध्ये दिमोना शहरात अणुसंशोधन केंद्र आहे. या हल्ल्यामुळे अणुसंशोधन केंद्राची हानी झाली नाही तरीही एकूण 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं म्हटलं आहे. इराण विरोधातली मोहीम आणखी तीव्र केली जाईल असा इशारा इस्रायलनं दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील 3 महसूल उपविभागांतील 109 वाळुका घाटांविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल करण्यात आलेली याचिका 20 मार्च रोजी निकाली काढण्यात आली. जिल्हा प्रशासनानं सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे याचिकाकर्त्यांचे आक्षेप फेटाळून लावत सर्व घाटांवरील वाळू उत्खननावरील स्थगिती हटविण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिका निकाली काढलेल्या या 109 वाळू घाटांमध्ये घरकुलासाठी राखीव असलेल्या 12 घाटांचाही समावेश आहे. उद्या जागतिक हवामान दिनानिमित्त नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रात हवामान उपकरणांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. आजचे निरीक्षण उद्याचे संरक्षण या संकल्पनेला अनुसरून हवामान खात्याशी संदर्भात 3D मॉडेल्स प्रात्यक्षिक आणि विविध यंत्र आणि उपकरणांचं हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल. याशिवाय अभ्यागतांना सरफेस ऑब्झर्वेटरीला भेट देण्याची तसंच सायंकाळी 4:30 रेडिओ साउंड पाहण्याची संधी मिळणार आहे. हवामान. मागील काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय घट दिसून आली. मागील 24 तासांत सर्वाधिक कमाल तापमान वाशिम येथे 36.6° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. भंडारा आणि गोंदिया येथे कमाल तापमान 32 घरात राहिलं तर गडचिरोली इथं 34, चंद्रपूर येथे 35.2, यवतमाळ येथे 35, वर्ध्यात 36, अमरावतीत 35.8 तर बुलढाणा येथे 33° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान आज नागपुरात 33.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यापुढील काही दिवस हवामान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महालक्ष्मी सरस प्रदर्शन महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रदर्शनात सुमारे 10 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री. नागपुरातील भांडेवाडी पोलीस ठाण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा उद्या RSS मुख्यालयावर मोर्चा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय घट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.